इतकं शक्य होईल तितकं सात्विक अन्न स्वीकार करणं आणि तामसिक अन्नाचा लगेचच त्याग करणं. कारण तामसिक अन्नातून नुकसानाशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. तर सात्विक अन्न स्वीकार करणं हा जीवनाचा प्रवास सुखद बनविण्याचा किंवा सुखद करण्याचा एक सहज मार्ग आहे. एवढंच नव्हे की फक्त आपण सात्विक अन्न स्वीकार केलं म्हणजे झालं, नाही. कारण जसं मी मध्यंतरी पण सांगितलं की बनवणाऱ्यापासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक जण त्याचा भागीदार असतो, त्याचप्रमाणे सात्विक अन्न स्वीकार करणं इतकंच नव्हे, परंतु बनवण्यापासून ते खाणे आणि खाऊ घालणे यामध्ये सुद्धा खूप काही विधी आहेत. त्या विधीप्रमाणे, त्या पद्धतीप्रमाणे जर आपण अन्न स्वीकार केलं तर निश्चितच आपण निरोगी बनू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं की सात्विक अन्न स्वीकार केलं पाहिजे. तर सात्विक अन्नामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सांगावीशी वाटते की आपण मोठ्या गर्वाने म्हणतो की भारत माझा देश आहे, भारत महान आहे, आणि त्याचा तिरंगी झेंडा त्याला आपण नेहमी वंदन किंवा सलाम करत असतो. तर आपलं शरीर आणि आपलं भारत जर शक्तिशाली बनवायचं असेल तर म्हटलं जातं की तिरंगी झेंड्याला नेहमी सन्मान दिला पाहिजे. तिरंगी झेंड्याला तर आपण सन्मान देतोच, परंतु स्वतःचं जीवन सुखकारी बनवण्यासाठी हा तिरंगा आपण आपल्या जीवनात आणला पाहिजे. म्हणजेच काय की तिरंगी झेंड्यातले जे तीन रंग आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा, या तीन रंगाचेच अन्न रोजच्या रोज आपण स्वीकार केले पाहिजेत. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, पांढरे पदार्थ जसे भात, दूध, दही, त्याचप्रमाणे हिरवा रंग म्हणजेच पालेभाज्या, या तीनही प्रकारचे रंग जर आपण रोज स्वतःला देत गेलो तर निश्चितच आपलं शरीर आणि आपलं मन हे शक्तिशाली बनत जाईल आणि आपली वृत्तीही महान बनत जाईल. जसं आपण म्हणतो भारत महान आहे, त्याप्रमाणे या तिरंगी झेंड्याच्या तीन रंगाला स्वीकार केल्यानंतर आपलं मनही महान बनत जाईल. म्हणून महान शब्द वापरला जातो. दुसरं असं की या तिरंगी झेंड्याच्या मधोमध एक चक्रही असतं. चक्र याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण हे अन्न स्वीकार करतो, आज आपल्या पाठीमागे इतकी घाई असते की प्रत्येक कार्य आपण घाईघाईत करत असतो, परंतु अन्न स्वीकार करताना म्हटलं जातं की प्रत्येक अन्नाचा घास हा 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. त्यालाही महत्व आहे. त्या महत्वाप्रमाणे शांत चित्ताने राहून आपण हे अन्न स्वीकार केलं पाहिजे. त्यामध्ये खाणाऱ्याचं काम फक्त खाणं आहे, परंतु सगळ्यात मोठी जबाबदारी जर असेल तर ती म्हणजे बनवणाऱ्याची. कारण आजकाल आपण घरात पाहतो आई, पत्नी, बहीण, कुणी ना कुणी व्यक्ती आपल्या घरात अन्न बनवत असतं किंवा जेवण तयार करत असतं. जेवण करणारा जो कुणी व्यक्ती असेल त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण तो ज्या विचारांनी तो जेवण बनवेल खाणाऱ्यावरही त्याचा तसाच प्रभाव पडत जातो. आणि आजकाल आपण पाहतो की स्वयंपाक बनवताना कधी आपण रागाने बनवत असतो, कधी चिडून बनवत असतो, तर कधी तणावयुक्त होऊन बनवत असतो, तर कधी नाराज होऊन जबरदस्तीने बनवायचं म्हणून बनवत असतो. त्यामुळे काय होतं की खाणारा व्यक्ती सुद्धा त्याच प्रकारे प्रतिक्रिया देत असतो. म्हणजेच पहा, बनवणाऱ्या व्यक्तीवर सर्वात मोठी जबाबदारी आहे. मग बनवण्यासाठी सुद्धा या विश्वविद्यालयामध्ये काही एक नियम, काही एक विधी शिकवल्या जातात की ज्या विधीच्या माध्यमातून अन्नाच्या शुद्धीतून मनाची शुद्धी सहजरित्या आपण करू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला काही सांगून जर परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही शक्य होत नाही, परंतु त्या व्यक्तीला जर आपण शुद्ध, सात्विक आणि शक्तिशाली विचारांनी बनवलेलं जेवण जर दिलं तर निश्चितच त्या व्यक्तीच्या मनामध्ये परिवर्तन होत जाईल. या परिवर्तनाच्या विधीसाठी सगळ्यात मोठी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस आपण आपलं मन शांत, शुद्ध आणि सकारात्मक विचारांनी संपन्न ठेवलं पाहिजे. त्यासाठी एक सहज उपाय आपण करू शकतो की ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असू त्यावेळेस काही ना काही भक्ती गीतं, काही एक चांगली गीतं, की जे गीतं ऐकल्यानंतर आपलं मन खुश राहील, आपल्या मनामध्ये चांगले विचार राहतील, आपलं मन उमंगाने युक्त असेल, अशा विचारांच्या माध्यमातून जर आपण स्वयंपाक बनवला तर निश्चितच अन्नावर त्याचा प्रभाव पडेल. नुसतंच जर आपल्याला चांगलं चिंतन करणं अवघड जात असेल तर आज विज्ञानाने कितीतरी साधनं आपल्याला दिलेली आहेत की ज्या साधनातून अशा सकारात्मक गोष्टी ऐकत, त्यांचं चिंतन करत आपण स्वयंपाक बनवू शकतो. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याला सांभाळायची आहे. जर आपल्या परिवारात आपल्याला सुखी करायचं असेल, सगळ्यांना शांत करायचं असेल, किंवा सगळ्यांचे स्वभाव चांगले असावेत, संस्कार चांगले घडावेत असं वाटत असेल, तर स्वयंपाक बनवणाऱ्याने ही मोठी जबाबदारी सांभाळली पाहिजे. हा झाला पहिला नियम किंवा पहिली विधी. त्यानंतर दुसरी विधी अशी की स्वयंपाक केल्यानंतर सर्वप्रथम आपण देवासमोर किंवा परमेश्वरासमोर त्याचा नैवेद्य ठेवला पाहिजे. कारण जसं म्हटलं जातं की ज्या भावनेनी आपण अन्न बनवतो आणि ज्या भावनेनी ते परमेश्वराला स्वीकार करवतो, त्या ठिकाणी त्याचा परिणाम किंवा त्याची व्हायब्रेशन त्या अन्नावर पडत असतात. म्हणून ज्यावेळेस आपण अन्न बनवतो, बनवल्यानंतर सर्वप्रथम आपण नैवेद्य दाखवला पाहिजे. पुरातन काळामध्ये आपण पाहतो की घरचा जो कर्ता व्यक्ती असेल, जोपर्यंत तो जेवत नाही तोपर्यंत बाकी कोणालाही जेवण दिलं जात नसे. चला, आजकालच्या जीवन पद्धती अनुसार बरेच नियम आज आपण पाळू शकत नाही, परंतु आज आपला कर्ता धरता, आपल्या जीवनाला सुखी बनवणारा जो ईश्वर आहे, तर स्वयंपाक बनवल्याबरोबर पहिला नियम हा आपण ठेवायचा की रोजच्या रोज आपण नैवेद्य दाखवलं पाहिजे. याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो, त्यावेळेस हा कसा प्रभाव पडतो हे जसं सुरुवातीला मी प्रसादाचं उदाहरण देऊन सांगितलं, त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रसाद बनवला जातो, बनवणाऱ्याच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये सतत हे स्मरण किंवा ही स्मृती असते की मी आज प्रसाद बनवतोय, मी आज प्रसाद बनवतोय. असं नाही की मी आज ह्याला देण्यासाठी बनवतोय किंवा मी या व्यक्तीसाठी बनवतोय, नाही, मी आज सत्यनारायणाचा प्रसाद बनवतोय ही एक स्मृती त्याच्या मनामध्ये असते. त्या स्मृती बरोबर तो देवतेला नैवेद्यही दाखवतो आणि प्रसाद म्हणून या स्मृतीने सर्वांना तो वाटत असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण घरात स्वयंपाक बनवत असतो, आपण पहा, कधी मुलाची आठवण, कधी पतीची आठवण, कधी वडिलांची आठवण, कधी भावा बहिणींची आठवण, तर कधी कुठल्या नातेवाईकांची आठवण काढत स्वयंपाक बनवत असतो. निश्चित आहे की आपण कोणाच्या ना कोणाच्या आठवणीत हा स्वयंपाक बनवत असतो, परंतु देहधारी व्यक्तींच्या आठवणीत जर आपण स्वयंपाक बनवला तर त्या ठिकाणी एक साधारण किंवा साधस व्हायब्रेशन त्या अन्नामध्ये मिक्स होईल किंवा त्याच्यावर त्याचा प्रभाव पडेल. परंतु खऱ्या अर्थाने त्यावेळेस जर आपण फक्त एवढी स्मृती ठेवली की आज मी हा स्वयंपाक प्रसाद म्हणून बनवत आहे किंवा आजचा जो स्वयंपाक आहे हा प्रसाद आहे, हे अंतरही तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस एखादा दिवस सण म्हणून आपण साजरा करतो, सणाच्या दिवशी जो स्वयंपाक करतो आणि अन्य वेळी ज्यावेळेस स्वयंपाक करतो, त्याच्यामध्ये सुद्धा पहा टेस्टमध्ये फरक पडतो. म्हणजेच काय, सणाच्या दिवशी आपण हा विचार करत बनवतो की आज मला या ठिकाणी प्रसाद म्हणून बनवायचंय किंवा प्रसाद द्यायचाय. त्याचबरोबर या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस आपण घरात रोज स्वयंपाक बनवतो, तर हा स्वयंपाक बनवताना मी प्रसाद बनवतोय ही एकच स्मृती आपण ठेवली पाहिजे. दुसरं असं की ह्या प्रसादाबरोबरच आपण नैवेद्य लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर नैवेद्य म्हणून स्वीकार केल्यानंतर किंवा करवल्यानंतर तिसरी विधी येते, ती म्हणजे खाऊ घालताना. या ठिकाणी ज्यावेळेस आपण परमेश्वराला खाऊ घालतो तर त्यावेळेस तो प्रसाद बनतो. म्हणजेच अन्य व्यक्तींना देताना ही स्मृती आपल्याला असली पाहिजे की मी परमेश्वराच्या मुलांना परमेश्वराचा प्रसाद देत आहे. म्हणजेच पहा, फक्त या ठिकाणी स्मृतीचा खेळ आहे. अन्न तेच आहे, फक्त त्या ठिकाणी शुद्धी आणि सात्विकता पाहिजे. तर या स्मृतीमुळे खाणारा व्यक्ती सुद्धा प्रसाद म्हणूनच ते स्वीकार करेल. आणि ज्यावेळेस आपण स्वतःही ते स्वीकार करायला बसतो, त्याही वेळेस ही स्मृती ठेवणं की मी हे सात्विक अन्न प्रसाद म्हणून स्वीकार करत आहे, आज परमेश्वरांनी मला स्वतःचा प्रसाद दिलेला आहे. या स्मृतीने ज्यावेळेस आपण ते अन्न स्वीकार करतो, त्यावेळेस पहा त्याची शक्ती ही अफाट रूपाने आपल्या शरीरावर प्रभाव टाकत असते. दुसरं असं की जेवण करताना आज कितीतरी वेळा आपण जेवणाला नाव ठेवत असतो की आज तिखट जास्त आहे, आज मीठ कमी आहे, आज मसाला कमी आहे, आज काहीतरी आहे, आज मला हे आवडलं नाही. ह्या गोष्टी का घडतात? कारण आपलं मन हे चंचल आहे. बनवणारा व्यक्तीही त्या प्रकाराने बनवत असतो, म्हणून खाणारा व्यक्ती अशी कंप्लेंट करत असतो. पण आज आपण पाहतो जेवण हे स्वादासाठी आपण करतोय, पोटासाठी नव्हे. म्हणजेच जे पोटाला आवश्यक आहे ते आपण त्याला देत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जीव काय मागतंय, जिभेला काय आवडतंय याकडेच फक्त आपलं लक्ष असतं. म्हणजे जिभेला जे आवडतं ते पोटाला चालत नाही, आणि जे पोटाला चालतं ते जिभेला आवडत नाही. जिभेला स्वादिष्ट, मसालेदार, आंबट आणि तळलेले पदार्थ आवडतात, जे फक्त अल्प कालापुरतेच त्याला स्वाद देत असतात. परंतु पोट, जे संपूर्ण शरीराला शक्ती प्रदान करतं, ज्याला साधं आणि सरळ जेवण पाहिजे असतं, उकडलेलं साधं जेवणही त्याला चालतं, परंतु जिभेला ते चालत नाही. जीभ स्वादिष्ट जेवण मागतं आणि पोट साधं जेवण मागतं. परंतु यामध्ये आपण स्वादाचा विचार करायचा की पोटाचा विचार करायचा हे तुमचं आमच्यावर आहे. कारण स्वादाचा विचार केला तर निश्चित आपले आजार वाढत जातील, आणि पोटाचा विचार जर केला तर निश्चित आपण तंदुरुस्त बनू शकू. कारण एक लक्षात घ्या की पोट संपूर्ण शरीराला चालवत असतं. पोट जर तंदुरुस्त असेल, चांगलं कार्य करत असेल, तर निश्चितच संपूर्ण शरीर आपलं चांगल्या रीत्या कार्य करू शकतं. आणि पोट बिघडलं की सगळं काही बिघडतं. मग आपण विचार करा की आपल्याला कोणाचं ऐकायचंय, जिभेच्या स्वादाकडे लक्ष द्यायचंय की पोटाच्या शक्तीकडे लक्ष द्यायचंय, हे आता आपण ठरवायचंय. दुसरं असं की जे काही अन्न आपण स्वीकार करतोय, स्वीकार करताना एक तर आपल्याला घाई असते, म्हणजेच आता लक्ष देऊया, बनवणाऱ्यावर तर आहेच जबाबदारी, परंतु खाताना सुद्धा कुठल्या पद्धतीने आपण अन्न स्वीकार केलं पाहिजे की ज्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा घेता येईल. कारण दिवसभरातून 3 वेळा आपण स्वतःला जेवण किंवा अन्न निश्चित देत असतो, परंतु देतो कुठल्या प्रकाराने. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठून तरी घाईघाईत येणं, घाईघाईत खाणं, खाता खाता कोणाशी टेलिफोनवर बोलणं, कधी टीव्ही बघणं किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टी करणं, किंवा काही एक काम करत अन्न स्वीकार करणं. यामध्ये तुम्ही पाहाल की एक प्रकारे अन्नाचा आपण अनादर करत असतो. जसं समजा तुम्ही बसलात आणि तुमच्या समोर एक व्यक्ती आहे ज्याला भेटण्यासाठी तुम्ही गेला आहात, आणि तुमच्याकडे लक्ष न देता तो स्वतःचं कार्य करतोय, त्यावेळेस तुम्हाला कसं बरं वाटेल? अपमानच वाटेल ना. अपमान जर वाटला तर त्या प्रकाराने रिस्पेक्ट किंवा सन्मान आपण त्याला देऊ शकत नाही. तसंच अन्नाचा अनादर करणं म्हणजेच स्वतःला शक्तिहीन बनवणं आहे, आणि अन्नाचा आदर करणं म्हणजेच स्वतःला शक्तिशाली बनवणं आहे. मग अन्नाचा आदर करणं याचा अर्थ काय, किंवा कशा प्रकारे आपण अन्नाला आदर दिला पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपली जी सवय आहे अन्नाला नाव ठेवणं, हे आपण कधीच केलं नाही पाहिजे. कारण जे अन्न आपल्या शरीराला शक्ती देतंय, मनाला शुद्ध बनवतंय, मनाच्या वृत्तीला शुद्ध करतंय, त्या अन्नाचा आपण कधीही अनादर किंवा अपमान केला नाही पाहिजे. त्यासाठी एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस ताट तयार असेल तर लगेचच आपण जेवण करायला बसलं पाहिजे. कितीतरी वेळा असं होतं की ताट तयार करून ठेवतो आणि कितीतरी वेळा नंतर आपण त्याचा स्वीकार करतो, हा पहिला अपमान आपण त्याचा करत असतो. म्हणून ताट कधीही सोडून उठणं किंवा ताट तयार करून ठेवल्यानंतर खूप वेळाने जेवणं, हे कधीही आपण करू नये. जेवायला बसताना अन्नाचा आदर करत आपण जेवलं पाहिजे. त्यामध्ये पहिली विधी असं की ताट बनलं की लगेचच आपण जेवायला बसणं. दुसरं की आपण अन्नाचा कधीही नाव न ठेवणं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण अन्न स्वीकार करतो किंवा जेवण करतो, त्यावेळेस शांत चित्तामध्ये राहून काहीही न बोलता शांत रूपाने आपण ते स्वीकार केलं पाहिजे. आजकाल आपण पाहतो डॉक्टरही हे सांगत असतात की जेवताना आपण नेहमी शांत असलं पाहिजे. का बरं असं सांगितलं जातं? कारण पहा, ज्यावेळेस आपण जेवण करतो आपण आपलं मन आणि बुद्धी पूर्ण रूपाने त्या अन्नाकडे लावलं पाहिजे, म्हणजेच त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. जर त्या ठिकाणी आपण शांत न राहता गप्पा जर मारत किंवा इकडचे तिकडचे कार्य करत जर जेवत असू, म्हणजेच आपण अन्नाकडे लक्ष देत नाहीयेत. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की अन्न आपण शांत राहून स्वीकार केलं पाहिजे. हा, काही जर मध्ये पाहिजे असेल तर ते तुम्ही मागू शकता किंवा विचारू शकता, परंतु शक्य तितकं शांत राहून आपण जेवलं पाहिजे. दुसरं असं की प्रत्येक घास ज्यावेळेस आपण घेतो तर तो 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. या 32 वेळा चावण्या पाठीमागचं सुद्धा कारण सांगितलं जातं. कारण जितक्या जास्तीत जास्त वेळा आपण तोंडात तो घास चावतो, म्हणजेच आपल्या तोंडातले जे अन्न स्राव आहेत किंवा काही एक द्रव आहेत जे त्या अन्नामध्ये मिक्स होतात आणि नंतर ज्यावेळेस ते पोटात जातात हे स्त्राव किंवा ही लाळ आपल्या अन्नाला पचन करण्याला मदत करत असते. आपण जर 2-3 वेळा चावून तो पटकन तसाच गिळून घेतला तर ते स्त्राव त्याच्यामध्ये मिक्स होत नाही आणि त्याच्यामुळे आपली जी पचन शक्ती आहे ती व्यवस्थितरित्या कार्य करू शकत नाही. आपली पचन क्रिया जर व्यवस्थित राहावी आणि व्यवस्थित कार्यरत राहावी अशी वाटत असेल तर त्यासाठी 32 वेळा आपण घास चावला पाहिजे. दुसरं असं की ज्यावेळेस आपण अन्न स्वीकार करतो त्यावेळेस आपण टीव्ही अजिबात पाहायला नाही पाहिजे, कारण त्याही ठिकाणी आपली मन वृद्धी जी विचलित होते म्हणजेच आपण अन्नाचा अपमान करत असतो. म्हणून टीव्ही न बघता, फोनवर न बोलता, दुसरं कोणतंही कार्य न करता अन्नाचा सन्मान करत त्याचा स्वाद घेत आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. म्हणजेच पहा, प्रत्येक प्रकारचं अन्न ज्यावेळेस आपण चावतो पूर्णपणे त्याचा आनंद घेत त्याचा स्वाद घेत आपण स्वीकार करायला पाहिजे, म्हणजेच आपण त्या अन्नाचा सन्मान करत असतो. जर अन्नाचा सन्मान आपण केला तर निश्चितच सन्मानाचा प्रति उत्तर म्हणून आपल्याला अन्न हे शक्ती प्रदान करत जाईल. म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर सांगण्यासारखं वाटतं की अन्न स्वीकार करणं हे आपली आवश्यक गोष्ट आहे, परंतु सन्मानासहित त्याला स्वीकार करणं हे त्याहूनही आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे अन्नाला नाव न ठेवता प्रसाद म्हणून जर तो आपण स्वीकार केला तर निश्चितच तो आपल्या शरीराला आणि मनाला दोनही प्रकारांनी शक्तिशाली बनवेल. कारण सुरुवातीलाही आपण पाहिलं की अन्नाचा मनावर आणि मनाचाही अन्नावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होत असतो. तर बनवणाऱ्यापासून खाण्यापर्यंत प्रत्येकाने सात्विक अन्नाबरोबर ह्या काही एक गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर ते अन्न सात्विकही होईल, शुद्धही होईल आणि त्याचबरोबर ते अन्न शक्तिशाली होईल.
चक्षुने पाही सत्ययुगाची मजा, दिव्य चक्षुने पाही सत्ययुगाची मजा. चक्षुने पाही सत्ययुगाची मजा, दिव्य चक्षुने पाही सत्ययुगाची मजा. अति मनोहर रूप सुंदर कांती दिव्या, सात्विक असती
तारा तो देना, तारा
चक्षु